आकाशवाणी मुंबई, मी अभय धुमाळ
आणि मी माधवी कुलकर्णी
प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस. महाविकास आघाडीचे उमेदवार 28 तर महायुतीचे उमेदवार 19 मतदारसंघात आघाडीवर. देशातल्या 543 मतदारसंघात भाजपा 238 जागांवर पुढे तर काँग्रेस 97 मतदारसंघात पुढे. 3 मतदारसंघात भाजपा उमेदवार तर 1 मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी. शेअर बाजाराने अनुभवली कोरोना काळानंतरची सर्वात मोठी घसरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दिग्गज भारतीय खेळाडू आज आपापले सामने खेळणार.
आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या 48 मतदारसंघांपैकी भाजपानं आणि काँग्रेसनं प्रत्येकी 12 जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेनेला 5 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 11 जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 6 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 जागेवर आघाडी मिळाली आहे. एके ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आघाडीवर असून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भारती पवार आपापल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे पडले आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे 14,000 मतांनी आघाडीवर आहेत. तर सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील 3,833 मतांनी आघाडीवर आहेत. नागपूर मतदारसंघात भाजपाचे नितीन गडकरी, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे नारायण राणे, बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर असून तिथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी 57,660 मतांनी आघाडी घेतली आहे. कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे तर ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनंत गीते यांच्यावर 29,132 मतांची आघाडी घेतली आहे. अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यावर 2,457 मतांची आघाडी घेतली आहे. राज्यातल्या काही मतदारसंघात उमेदवारांनी जवळजवळ 1,00,000 किंवा त्याहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांच्या लढतीविषयी अधिक माहिती देत आहे आमचे वार्ताहर.
कल्याण लोकसभा मतदारसंघाची 6वी फेरी जाहीर झाली आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांना 71,183 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यांना आतापर्यंत 1,58,374 मतं मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या आहेत. त्यांना 87,191 मतं मिळाली आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी स्वप्ना हरळकर, कल्याण.
नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पडवी यांनी भाजपाच्या विद्यमान खासदार हिना गावित यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. नंदुरबारमधल्या एकंदर परिस्थितीबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी फेरीअंती 9व्या फेरी अखेर काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांना 87,036 मतांची आघाडी मिळाली आहे. या ठिकाणी तब्बल 2 टर्म भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ हिना गावित या पिछावडीवर असल्याचं चित्र आहे. अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नंदुरबारमध्ये काँग्रेस पुन्हा मुसंडी घेताना दिसून येत आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
नाशिक मतदारसंघात 13व्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांच्यापेक्षा 1,18,159 मतांनी आघाडीवर आहेत. बुलढाणा मतदारसंघात 18व्या फेरी अखेर शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्यापेक्षा 24,260 मतांनी आघाडीवर आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 19व्या फेरी अखेर भाजपाचे उमेदवार नारायण राणे आघाडीवर आहेत. नारायण राणे यांना 3,69,949 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत यांना 3,21,309 मतं मिळाली आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 18व्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार डॉ हिना गावित यांच्यापेक्षा 1,15,628 मतांनी आघाडी मिळाली आहे. पालघर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा आघाडीवर आहेत. 15व्या फेरी अखेर त्यांना 3,93,472 मतं मिळाली असून त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबळी यांना 2,73,273 मतं मिळाली आहेत. जालना मतदारसंघात महाविकास आघाडीचे कल्याण काळे, त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा 11,036 मतांनी आघाडीवर आहेत. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या भारती पवार यांच्यापेक्षा 60,868 मतांनी आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनुसार एकूण 543 मतदारसंघांपैकी 238 ठिकाणी भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार 97 मतदारसंघात आघाडीवर आहेत. समाजवादी पार्टी 35 ठिकाणी आघाडीवर आहे. तेलगू देसम पार्टीचे उमेदवार 16, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार 30 मतदारसंघात आघाडीवर आहेत. द्रमुकचे उमेदवार 21 ठिकाणी तर जनता दलाचे उमेदवार 14 जागांवर प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे आहेत. 6 मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. आंध्र प्रदेशात एकूण 25 मतदारसंघांपैकी तेलगू देसम 16, वायएसआर काँग्रेसनं 4 तर भाजपनं 3 आणि जनसेवा पक्षानं 2 जागांवर आघाडी घेतली आहे. अरुणाचल प्रदेशात भाजपनं दोन्ही जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये एकूण 14 जागांपैकी भाजपनं 9 जागांवर तर काँग्रेसनं 3 जागांवर आघाडी घेतली आहे. बिहारमध्ये एकूण 40 जागांपैकी जनता दल संयुक्त 14, भाजप 13, लोक जनशक्ती पार्टी 5 जागांवर तर राष्ट्रीय जनता दल 3 जागांवर आघाडीवर आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपनं 10 तर काँग्रेसनं 1 जागेवर आघाडी घेतली आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागेवर आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये भाजपनं 24 जागांवर आघाडी घेतली असून 1 जागेवर विजय मिळवला आहे तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे. तिथल्या मतमोजणीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी अपर्णा खुंट यांच्याकडून जाणून घेऊया.
गुजरातच्या 26 जागांमधल्या 25 जागांसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की सुरतची जी जागा आहे ती निवडणुकांच्या आधीच भाजपने स्वतःच्या नावावर केली होती, त्यामुळे बाकीच्या ज्या 25 जागा आहे त्यातल्या बनासकाठा आणि पाटण या उत्तर गुजरातच्या 2 जागा सोडल्या तर बाकी सगळ्याच जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी स्वतःची आघाडी जी आहे ती टिकवून ठेवली आहे. पण आपण बघितलं तर उत्तर गुजरातच्या बनासकाठाची जी जागा आहे त्याच्यामध्ये काँग्रेसच्या गिनीबेन ठाकूर आणि भाजपच्या रेखाबेन चौधरी या दोन्ही महिला उमेदवारांमध्ये खूपच अटीतटीची लढाई दिसतीये. आणि पाटणची जी जागा आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहे त्यांनी सकाळपासूनच त्यांची जी आघाडी आहे ती टिकवून ठेवली आहे. त्यामुळे या 2 जागा बाद करता बाकी जागांवर बघितलं तर भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा गुजरातमध्ये एक मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने पुढे जात आहे असं दिसतंय. पण 2 जागांच्या विषयी बोललं तर या 2 जागांवर काँग्रेसचा दबदबा बघता एका दशकानंतर गुजरातमध्ये काँग्रेस पुन्हा आपलं खातं उघडू शकेल अशी पण शक्यता नाकारता येत नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमध्ये 4,00,000 जास्ती मतांनी पुढे आहे. याचप्रमाणे पुरुषोत्तम रुपाला राजकोटमधून, मनसुख मांडविया पोरबंदरमधून आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी आर पाटील नवसारीमधून साधारण 2.5 लाखांपेक्षा जास्ती मतांनी आघाडीवर आहे. तर अंतिम जे चित्र आहे ते दुपारनंतर स्पष्ट होईल. पण आपण असं म्हणू शकतो की गुजरातच्या ज्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे आणि आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचं जे गठबंधन आहे त्याला गुजरातमध्ये तितकंच समर्थन नाही मिळालंय.
हरियाणात भाजप आणि काँग्रेसनं प्रत्येकी 5 जागांवर आघाडी घेतली आहे. हिमाचल प्रदेशात भाजप सर्व 4 जागांवर आघाडीवर आहे. झारखंडमध्ये 14 मतदारसंघांपैकी भाजपनं 8 जागांवर आघाडी घेतली असून झारखंड मुक्ती मोर्चा 3 जागांवर तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकात 28 मतदारसंघांपैकी भाजप 16 जागांवर, काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर असून जनता दल सेक्युलर 2 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये 20 मतदारसंघांपैकी काँग्रेसनं 14 जागांवर तर इंडियन युनियन मुस्लिम लीगनं 2 जागांवर आघाडी घेतली असून भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी प्रत्येकी 1 जागेवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेशात 29 मतदारसंघांपैकी सर्व 29 मतदारसंघात भाजपनं आघाडी घेतली आहे.
सिक्कीममध्ये असलेल्या 1 मतदारसंघात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आघाडीवर आहे. तमिळनाडूत 39 मतदारसंघात द्रमुक 21 ठिकाणी आघाडीवर आहे. काँग्रेस 9 ठिकाणी आघाडीवर आहे. त्रिपुरामध्ये 2 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 8 जागांवर आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात 80 मतदारसंघांपैकी समाजवादी पार्टी 35 जागांवर तर भाजपनं 34 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी लोकदल 2 जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये एकूण 5 जागांपैकी भाजपनं सर्व 5 जागांवर आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये 42 मतदारसंघांपैकी तृणमूल काँग्रेस 30 जागांवर तर भाजपनं 11 जागांवर आघाडी घेतली आहे. अंदमान निकोबारमध्ये असलेल्या एकाच जागेवर भाजपानं आघाडी घेतली आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप प्रत्येकी दोन जागांवर तर एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहेत. चंदीगडमधल्या असलेल्या एकाच जागेवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे.
मणिपूरमध्ये दोन्ही मतदारसंघात काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. मेघालयात दोन मतदारसंघांपैकी पीपल्स पार्टी आणि काँग्रेसनं प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे. मिझोराममध्ये असलेल्या एकाच जागेवर झोराम पीपल्स मुव्हमेंट आघाडीवर आहे. नागालँडमध्ये असलेल्या एकाच जागेवर काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. ओदिशात 21 मतदारसंघांपैकी भाजपनं 19 जागांवर आघाडी घेतली असून बीजू जनता दल आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागी आघाडीवर आहे. पंजाबमध्ये 13 मतदारसंघांपैकी काँग्रेसनं 6 जागांवर आघाडी घेतली असून आम आदमी पार्टी 3 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानात 25 मतदारसंघांपैकी भाजपनं 14 जागांवर तर काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि भारतीय आदिवासी पार्टी प्रत्येकी एका जागी आघाडीवर आहे. दादरा नगर हवेलीत भाजप आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. दिल्लीत सर्व 7 जागांवर भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. लडाखमध्ये असलेल्या एकाच जागेवर अपक्ष आघाडीवर आहे. लक्षद्वीपमध्ये असलेल्या एकाच जागेवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. पुद्दुचेरीत एकाच जागेवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. देशभरातल्या 4 ठिकाणचे निकाल जाहीर झाले असून त्यातल्या 3 जागांवर भाजपाचे तर एका मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.
उत्तर प्रदेशात वाराणसी मतदारसंघात भाजप नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर मथुरा मतदारसंघात भाजपाचाच हेमा मालिनी आघाडीवर आहेत. राहुल गांधी उत्तर प्रदेशात रायबरेली आणि केरळात वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत असून दोन्ही ठिकाणी ते आघाडीवर आहेत. अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी पिछाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशात भाजपच्या कंगना राणावत आघाडीवर आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे आघाडीवर आहेत. गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघात केंद्रीय मंत्री अमित शहा आघाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशात हमीरपूर मतदारसंघात अनुराग सिंग ठाकूर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकत आहोत.
मुंबई शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टीत 5% अधिक घट झाली. आज सकाळी बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हाच बाजारात घसरणीला सुरुवात झाली. पहिल्या सत्रात सेन्सेक्स 1700 अंकांनी तर निफ्टी 500 अंकांनी कोसळला. ही पडझड दुसऱ्या सत्रातही कायम राहिली. सेन्सेक्समध्ये सुमारे 6000 घट झाली आणि तो 71000 आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे 2000 कोसळला. ताज्या माहितीनुसार सेन्सेक्समध्ये 4263 अंकांची घट झाली असून निर्देशांक 72203 अंकांवर आहे. तर निफ्टीतही 1335 अंकांची घसरण झाली असून तो 21929 अंकांवर आहे. शेअर बाजारात झालेल्या या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचं सुमारे 10,32,00,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कोरोनानंतर भारतीय शेअर बाजारात झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे.
आंध्र प्रदेश आणि ओदिशा विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणीही आज सुरू आहे. आंध्र प्रदेशातल्या 175 जागांपैकी 131 जागांवर तेलगू देसम, 18 जागांवर वायएसआर काँग्रेस, 19 जागांवर जनसेना पक्ष तर 7 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. ओडिशाच्या विधानसभेच्या 147 जागांपैकी 72 जागांवर भाजपा, 57 जागांवर बीजू जनता दल तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे.
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दिग्गज भारतीय खेळाडू आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं आपापले सामने खेळणार आहेत. लक्ष्य सेन, एनएचएस प्रणॉय, किदांबी श्रीकांत, प्रियांशु राजावत आणि किरण जॉर्ज यासारखे अव्वल भारतीय खेळाडू पुरुष एकेरीत उतरतील.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस. महाविकास आघाडीचे उमेदवार 28 तर महायुतीचे उमेदवार 19 मतदारसंघात आघाडीवर. देशातल्या 543 मतदारसंघात भाजपा 238 जागांवर पुढे तर काँग्रेस 97 मतदारसंघात पुढे. 3 मतदारसंघात भाजपा उमेदवार तर एका मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी. शेअर बाजारानं अनुभवली कोरोना काळानंतरची सर्वात मोठी घसरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दिग्गज भारतीय खेळाडू आज आपापले सामने खेळणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.